स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मी पुण्यात राहायला आले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी सद्भक्त वीणा ओक माझ्या घरी आली आणि म्हणाली, तुला पुण्यातली काहीच माहिती नाही ना, चल मी तुला लक्ष्मी रोड दाखवून आणते। आणि मग वीणाच्या स्कूटरवरून आम्ही दोघी लक्ष्मी रोडला गेलो। तिथे एका साडीच्या दुकानाजवळ स्कूटर थांबून वीणा म्हणाली, या दुकानात साड्या छान दिसत आहेत, तुला साड्या घ्यायच्या आहेत ना, आपण इथेच बघू। मी म्हटलं, छे मला नाही साडी घ्यायची। तर वीणा म्हणाली, आज सकाळी स्वामीजींनी मला त्यांच्या घरी बोलावलं आणि स्वामीजी म्हणाले की मुंबईहून प्रमोदिनी आली आहे आणि ती कालच्या कार्यक्रमाकरता इथे आली होती आणि लगेच पुन्हा परत जाणार होती, पण मी अचानक तिला इथे पुण्यात राहायला सांगितलंय, पण तिच्याजवळ काहीच सामान नाही, साड्या सुद्धा नाही असं ती म्हणत होती, खर्चाला तिच्याजवळ पैसे सुद्धा नाहीत, तिची इथे पुण्यामध्ये कुणी ओळखीचंही नाही, तेव्हा तिची पंचाईत होईल, हे सध्या पावसाचे दिवस आहेत, दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळा केंद्रात येता जाताना पाऊस आला तर साडी भिजणार, या दिवसात कपडे वाळतही नाहीत वेळेवर, तेव्हा तिची मोठी पंचाईत होईल, तू आज संध्याकाळी तिच्या घरी जा आणि तिला घेऊन लक्ष्मी रोडला जा आणि तिच्या पसंतीच्या साड्या घेऊन दे। मी म्हटलं, तेव्हा तू चल आता आपण तुझ्या पसंतीच्या साड्या घेऊया, स्वामीजींनी माझ्याजवळ भरपूर पैसे दिलेत। मी म्हटलं, वीणा अगं माझ्याजवळ 2 साड्या आहेत आणि त्या मला पुरेशा आहेत, मला काही नवीन साडी घ्यायची नाही। वीणा म्हणाली, मग तुला काही सामान खरेदी करायचं आहे ना, चल आपण ते करू। मी म्हटलं, सकाळीच मी रंजनाला विचारून इथल्या जवळच्या दुकानातून मला आवश्यक ते सामान आणलेलं आहे, आता आणखीन मला काही नकोय। वीणा म्हणाली, पण स्वामीजी म्हणत होते तुझ्याजवळ खर्चाला पैसेही नाहीत। मी म्हटलं, इथून पुण्याहून मुंबईला जाताना दादाजवळ जे पैसे होते ते तो मला खर्चाला देऊन गेलाय, सध्या पुरेसे पैसे आहेत माझ्याजवळ। वीणा म्हणाली, तू काहीच घेत नाहीस, स्वामीजी मला रागावतील, तू तिला कसं दिलं नाही। मी म्हटलं, उद्या मी स्वामीजींजवळ बोलेन, तू सांग स्वामीजींना। मग लक्ष्मी रोड आणि बाजीराव रोडचा फेरफटका करून वीणानी मला घरी आणून सोडलं। नंतर 2 दिवसांनी राखी पौर्णिमा होती, त्याच्या आदल्या दिवशी स्वामीजी म्हणाले, आता उद्या रक्षाबंधन, प्रकाश येणार आहे का उद्या? मी म्हटलं, आत्ताच तो इथून गेला, लगेच काही त्याला येता येणार नाही। मग स्वामीजी म्हणाले, मग दादा मुंबईला आणि ताई पुण्याला राखी कशी बांधणार? नंतर म्हणाले, मी काहीच बोलले नाही, नुसते हसले। मग स्वामीजी म्हणाले, असं कर, उद्या एक राखी घेऊन ये माझ्यासाठी आणि मलाच राखी बांध। मी म्हटलं, पण सद्गुरूंना राखी बांधली तर चालते का? स्वामीजी म्हणाले, हो हो चालते ना, सद्गुरु हे शिष्याचे सर्वे सर्व असतात, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, माता रामो मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत सखा रामचंद्रा। परमेश्वर आणि सद्गुरूंना ह्या सर्व नात्यांनी ह्या सर्व भावांनी बजावं। उद्या माझ्याकरता राखी घेऊन ये, पण रेशमी गोंडाच घेऊन ये हा, नाहीतर स्वामींना म्हणून चांगली मोठी राखी घेऊन येशील, तसं नको। दुसऱ्या दिवशी मी राखी घेऊन गेले तर स्वामीजींच्या दोन्ही हाताला मनगटापासून कोपरापर्यंत राख्या लावलेल्या होत्या। दोन्ही हात माझ्यासमोर करून म्हणाले, आता तुझी राखी यात कुठे बांधणार, पहिल्या ह्या सगळ्या राख्या काढ आणि त्या देवाऱ्याच्या पुढच्या दोन्ही खांबांना बांध। मग तसं झाल्यावर रिकामा उजवा हात माझ्या पुढे करून म्हणाले, हा आता बांध तुझी राखी। मी राखी बांधल्यावर म्हणाले, हो आता मात्र तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आली। राखी पौर्णिमेनंतर 4 दिवसांनीच संकष्टी होती, माझा संकष्टीचा उपवास होता। त्या दिवशी उपवास करून दुपारी ठरल्याप्रमाणे मी स्वामीजींच्या घरी आले। स्वामीजी म्हणाले, आज सरला त्यांनी भरली वांगीची भाजी केली आहे, सरलाताई भरली वांगी खूप छान करतात हं, आणि मला आवडते म्हणून आज खास केली आहे. आज जेवताना मला तुझी आठवण आली आणि मी सरलाताईंना सांगितलं दुपारी प्रमोदिनी इथे येईल तेव्हा तिच्यासाठी थोडी भाजी काढून ठेव आणि तिला पोळी भाजी खायला दे. तेव्हा जा, प्रथम त्यांनी ठेवलेली पोळी भाजी खा आणि मग आपण बोलू. स्वामीजींना काय सांगावं मला सुचेना. अडखळतच मी म्हटलं स्वामीजी आज माझा संकष्टीचा उपवास आहे. स्वामीजी म्हणाले तू संकष्टीचा उपवास पण करतेस, आणखीन कोणते कोणते उपवास करतेस? तेव्हा मी दोन तीन उपवास करत होते ते सांगितले. स्वामीजी म्हणाले उपवास म्हणजे साबुदाणा शेंगदाणा आणि बटाटा तिन्ही शरीराला तब्येतीला वाईट आणि रोजच्यापेक्षा थोडं वेगळे चार पदार्थ केले जातात वेगळी चव म्हणून थोडं जास्तीच खाल्लं जातं एकादशी आणि दुप्पट खाशी असंच होतं आणि ते तब्येतीला वाईट. बरं ते जाऊ दे, तू उपवास कशा करता करतेस? काही हेतू मनात धरून करतेस का? म्हणजे 21 संकष्टा करीन असं काही बोललीस का? मी म्हटलं नाही असं काही नाही, माझी आई उपवास करायची म्हणून तिच्याबरोबर मीही करायला लागले. माझी आई सुद्धा कोणत्याही हेतूने करत नव्हती, फक्त परमेश्वराचं स्मरण राहावं त्याची कृपा असावी एवढ्यासाठीच करायची आणि मीही तसंच करते. स्वामीजी म्हणाले परमेश्वराची कृपा आहेच म्हणून तर तुम्ही इथे आलात. आणि उपवास म्हणजे तरी काय? परमेश्वरा उप म्हणजे जवळ आणि उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्य. परमेश्वराच्या सानिध्यात असणं परमेश्वराच्या स्मरणात असणं म्हणजे उपवास. आपण रोज सकाळी ध्यान करतो नामस्मरण करतो, नामस्मरण हे परमेश्वराचं स्मरणच आहे. दिवसभर परमेश्वराच्या स्मरणात राहण्याचा अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करतो हाच उपवास. आणखीन वेगळा उपवास करायची काय आवश्यकता आहे? तसं मी उपवासाच्या विरुद्ध नाही, मी भी उपवास करतो पण वर्षातले मुख्य तीन उपवास करतो आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्र. नेहमी उपवास केल्यामुळे शरीराला त्रास होतो तेव्हा हे उपवास थोडे कमीच केलेले बरे. बरं तुला दुसरं एक सांगतो, आजपर्यंत तू हे जे काही केलंस त्यामुळेच तुला सद्गुरूंची प्राप्ती झाली सद्गुरूंची भेट झाली. पण एकदा का सद्गुरू भेटले की मग ते सांगतील ती साधना करणं हेच महत्वाचं. आता उपवासाचं लक्ष साधनेकडे दे आणि सद्गुरूंच्या घरचं अन्न हे साधकासाठी संजीवनी असते, ते कोणत्याही कारणासाठी नाही म्हणू नये. जा, सरलाताईंनी ठेवलेली भाजी आणि चपाती आनंदाने खा आणि तुझ्या मनात कोणतीही शंका येऊ देऊ नकोस. आज तुझा संकष्टीचा उपवास बुडल्याचं पाप हवं तर मी माझ्या डोक्यावर घेतो. असं म्हणून स्वामीजींनी मला पोळीभाजी खायला लावली. त्या दिवसापासून नेहमीचे उपवास सोडले आणि वर्षातले मुख्य तीन उपवास मी करू लागले. त्यानंतर एक दिवस असंच दुपारी स्वामीजी म्हणाले काय कसं चाललंय तुझं, काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? मी म्हटलं स्वामीजी आजपर्यंत ज्ञानेश्वरी मी कधीच वाचली नव्हती, आत्ताच वाचायला सुरुवात केली. पण ज्ञानेश्वरी समजायला कठीण आहे असं ऐकलंय, मला ज्ञानेश्वरी समजेल का हो? आपली प्रवचन ऐकताना असं वाटतं की ज्ञानेश्वरी खूप गोड आहे, आपल्याला समजायला हवी. ज्ञानेश्वरीतला आनंद आपल्याला ग्रहण करता यायला हवा. मला ज्ञानेश्वरीतला आनंद मिळेल का हो? स्वामीजी म्हणाले हो, का नाही मिळणार? आणि मग मी इथे कशासाठी बसलोय? मी तुला ज्ञानेश्वरी समजून देईन, मी तुला ज्ञानेश्वरीतला आनंद मिळवून देईन. हे बघ, तू आता प्रथमच ज्ञानेश्वरी वाचतेस ना, मग असं कर सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि मध्ये येणारे भगवद्गीतेचे श्लोक हे सरळ वाचत जा. त्याच्या अर्थाकडे फारसं लक्ष देऊ नकोस. वाचता वाचता अर्थ समजला तर समजू देत, न समजला तर न समजू देत. पण एकदा नुसतं वाचन करायचं. यामुळे काय होईल, पहिल्या पारायणामध्ये ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता यांच्यावरून नजर जाईल, हे सगळं तुझ्या तोंडात बसेल. मग दुसऱ्या वेळी वाचन करताना मात्र ज्ञानेश्वरीची ओवी आणि बाजूला दिलेला अर्थ वाचून तो नीट समजून घ्यायचा आणि मगच पुढे जायचं असं दुसरं वाचन करायचं. तिसऱ्यांदा वाचताना प्रत्येक ओवीचा अर्थ पाहायलाच हवा असं नाही. जिथे अर्थ अडेल किंवा शब्द अडेल तेवढाच अर्थ पाहायचा आणि पुढे वाचत जायचं. असं वाचता वाचता तुला ज्ञानेश्वरी आपोआप समजू लागेल आणि त्यातून काही अडचण आलीस, काही अडलंस तर मला विचार, मी इथे आहेच बसलेलो, मी तुला सगळं समजावून सांगेन. पण ज्ञानेश्वरी ही समजायलाच हवी. ज्ञानेश्वरी हा आपल्या संप्रदायाचा सांप्रदायिक ग्रंथ आहे. प्रत्येक साधकाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा करायलाच हवा. एक दिवस स्वामीजींकडे एक साधिका आली आणि येताना तिच्या जाऊबाईंना घेऊन आली. त्यांची ओळख स्वामीजींशी करून देताना ती म्हणाली, स्वामी ही माझी जाव. स्वामीजी म्हणाले, आणि मग येऊ कुठे? तिला काही कळेच ना, ती गोंधळली. मग स्वामीजी हसून म्हणाले, अगं ही जाव ना, मग येऊ कुठे? आणि मग म्हणाले, अगं ह्या माझ्या जाऊ बाई असं सांगायचं. हरिओम.